93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम। मागच्या आठवड्यात मी बोललो सजग नागरिक मंचच्या माफ करा विवेक वेलणकर यांच्याशी। विवेक, गुड मॉर्निंग।
गुड मॉर्निंग।
एक आठवड्याभरापासून म्हणजे ऍक्च्युली मागच्या शनिवारी बसेस काही बंद पडल्या होत्या शिवाजीनगर इथे शनिवारी संध्याकाळी, आणि मग 2-3 तास ट्रॅफिक जॅम झाला होता। तेव्हा पोलिसांशी बोललो, रादर त्यांचाच फोन आला, ते म्हणाले असा असा जॅम झालेला आहे, लोकांना ऑल्टरनेट। म्हटलं पण झालाय का तो जॅम? तर ते बसेस बंद पडल्यात। मग म्हटलं पुणेकरांना जरा एकत्र घेऊन आपण ऑडिट करावं, आणि लोकांना म्हटलं की फोटो काढा, फेसबुकवर माझ्या पेजवर टाका, कुठे बंद पडलेली पीएमपीएमएल सापडली की। आणि अर्थातच लोकांना भरपूर पीएमपीएमएलच्या बसेस अशा सापडतात, आणि त्याचं फोटोग्राफिक एव्हिडन्स अगदी डेट टाइम प्लेस सहित माझ्या फेसबुक पेजवर आहे। आता पण तसं बघितलं तर यात काही नवीन नाहीये, आपल्या सगळ्यांना माहितीये पीएमपीएमएल आजारी पडलेली आहे बरेच दिवस। हा आजार क्रॉनिक आहे का फेटल आहे काय आहे हे कळेन असं झालेलं आहे। तुम्ही या विषयावर खूप काम करता, तर प्रॉब्लेम काय आहे नेमका आपल्या पीएमपीएमएलचा?
नाही, दोन प्रॉब्लेम आहेत। एक म्हणजे आपण जसं आपल्या गाडीचं रेग्युलर सर्व्हिसिंग प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करतो ना, तशी जवळपास पद्धतच नाही, म्हणजे बंद पडण्यावरच काम करायचं। त्यामुळे आता परिस्थिती अशी झाली आहे की आता रोज फक्त फायर फायटिंगवरच काम होतं, कारण मग त्यामुळे बंदच प्रमाण एवढं वाढलंय आता की रेग्युलर बेसिसवर काहीच करता येत नाही, मग फक्त तेवढंच काम करायचं। त्यातला वाईट भाग असा आहे की ज्या स्वतःच्या मालकीच्या बसेस आहेत पीएमपीएमएलच्या, त्या बंद पडतात हे एक क्षम्य म्हणू शकतो, पण भाडे तत्वावर, भाड्याने घेतल्यात आपण गाड्या, त्याही भावा पडण्याचं प्रमाण खूप जास्त आहे। मग हे कसं चालेल हो? आपण भाड्याने गाडी घेतली की ती चांगली असली पाहिजे, ती चालवीच पाहिजे।
याच्यावर आपण थोडंसं खोलात जाऊन बोलूया। माझ्या बरोबर आहेत सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, पण त्याच्या आधी सुपर हिट गाणं 818 ऑन द क्लॉक। मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।